शीर्षक परिवार और दोस्त
टाइटल फैमिलिए उंड फ्रेंडे
विवरण लेना का सप्ताहांत दादी के साथ लेना अपनी दादी के साथ एक सप्ताहांत बिताती है वे सीखते हैं कि कैसे एक साथ केक बेक करें और पार्क में जाएं परिवार के भीतर की सरल संवाद और घटनाएं प्राथमिकता में हैं
Beschreibung Lenas Wochenende mit Oma Lena verbringt ein Wochenende bei ihrer Großmutter. Sie lernen, wie man gemeinsam einen Kuchen backt und gehen in den Park. Einfache Dialoge und Erlebnisse innerhalb der Familie stehen im Vordergrund.
Aaj Lena apni dadi ke paas jaati hai.
Heute fährt Lena zu ihrer Oma.
Unki dadi ek chote gaon mein rehti hai.
Ihre Oma wohnt in einem kleinen Dorf.
Lena saptahant ke liye utsahit hai.
Lena freut sich auf das Wochenende.
Ve milkar ek cake bake karte hain.
Zusammen backen sie einen Kuchen.
Lena milane mein madad karti hai.
Lena hilft beim Rühren.
Dadi cake ko oven mein bake karti hai.
Die Oma backt den Kuchen im Ofen.
Cake bahut sugandhit hai.
Der Kuchen duftet herrlich.
Khane ke baad ve park jate hain.
Nach dem Essen gehen sie in den Park.
Park mein ve gend khelte hain.
Im Park spielen sie Ball.
लेना हर बार में हंसती है
लेना kichert bei jedem Wurf.
दादी मुस्कान के साथ उन्हें देखती हैं
Oma beobachtet sie mit einem Lächeln.
शाम को वे मिलकर टीवी देखते हैं
Am Abend schauen sie zusammen Fernsehen.
वे जानवरों पर एक फिल्म देखते हैं
Sie sehen einen Film über Tiere.
लेना जानवरों को बहुत पसंद करती है
Lena liebt Tiere sehr.
दादी लेना को जानवरों के बारे में बताती हैं
Oma erklärt Lena die Tiere.
Lena ek lambe din ke baad thaki hui hai.
Lena ist müde nach einem langen Tag.
Wo apni dadi ko shubh ratri kehti hai.
Sie sagt ihrer Oma gute Nacht.
Wo apne acche din ka sapna dekhti hai.
Sie träumt von ihrem tollen Tag.
Lena kal ke liye utsuk hai.
Lena freut sich auf morgen.
Parivar aur dosto.
Familie und Freunde.
जन्मदिन की सरप्राइज पार्टी मैक्स अपने सबसे अच्छे दोस्त के लिए एक सरप्राइज पार्टी आयोजित करना चाहता है
Die Geburtstagsüberraschung Max möchte für seinen besten Freund eine Überraschungsparty organisieren.
वो अपनी माँ के साथ योजना बनाता है
Er plant mit seiner Mutter.
Max दोस्तों के साथ बातचीत करता है
Max führt Gespräche mit Freunden.
दोस्त उत्साहित हैं
Die Freunde sind begeistert.
वे मैक्स को योजना बनाने में मदद करते हैं
Sie helfen Max mit der Planung.
माँ एक केक खरीदती हैं
Die Mutter kauft einen Kuchen.
मैक्स घर को सजाता है
Max dekoriert das Haus.
दोस्त दोपहर में आता है
Der Freund kommt nachmittags an.
वे जोर से कहते हैं सरप्राइज
Sie rufen laut Überraschung.
दोस्त खुश हैं
Der Freund ist glücklich.
वे पार्टी का आनंद लेते हैं
Sie genießen die Party.
वे नाचते और गाते हैं
Sie tanzen und singen.
दिन अविस्मरणीय है
Der Tag ist unvergesslich.
Max खुश है कि उसने सब कुछ योजना बनाया
Max ist froh, alles geplant zu haben.
दोस्त उसे धन्यवाद देते हैं
Die Freunde danken ihm.
माँ Max पर गर्व करती हैं
Die Mutter ist stolz auf Maximal.
वे सभी एक दूसरे को गले लगाते हैं
Sie umarmen sich alle.
पार्टी सफल रही
Die Party war erfolgreich.
सभी अगले समय का इंतजार कर रहे हैं
Alle freuen sich auf das nächste Mal.
खाना और पीना
Essen und trinken.
इटली की पाक यात्रा काला इटली की एक पाक यात्रा करती है और विभिन्न पारंपरिक व्यंजन खोजती है
Kulinarische Reise nach Italien Kala macht eine kulinarische Reise durch Italien und entdeckt verschiedene traditionelle Gerichte.
वो सीखती है कि पास्ता को कैसे तैयार किया जाता है और विभिन्न इतालवी रेस्तरां में अपने अनुभवों के बारे में बताती है
Sie lernt, wie man Pasta von Grund auf zubereitet und berichtet über ihre Erlebnisse in verschiedenen italienischen Restaurants.
शरीर और स्वास्थ्य
Körper und Gesundheit.
स्वास्थ्य की राह पॉल को पता चलता है कि उसे अपनी जीवनशैली बदलनी होगी ताकि वो अपनी सेहत सुधार सके
Der Weg zur Gesundheit, Paul erfährt, dass er seine Lebensgewohnheiten ändern muss, um seine Gesundheit zu verbessern.
Pesha
Berufe
Karyakshetr mein Romanch, Ena, ek yuva peshewar, ek prasiddh vastukala karyalay mein apna career shuru karti hai.
Abenteuer in der Arbeitswelt, Anna, eine junge Berufsanfängerin, startet ihre Karriere in einem renommierten Architekturbüro.
वो चुनौतियों और सफलता से भरे अपने पहले बड़े प्रोजेक्ट का मार्गदर्शन करती हैं और अपने अनुभवी सहकर्मियों से सीखती हैं।
Sie navigiert durch die Herausforderungen und Erfolge ihres ersten großen Projekts und lernt dabei von ihren erfahrenen Kollegen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.